रहस्यमय पत्र।
Der mysteriöse Brief।
मैक्स को उसके दादा दादी के घर में एक पुराना पत्र मिलता है जिस पर कोई नाम नहीं है।
Max findet einen alten Brief in seiner Großelternwohnung, der keinen Absender hat।
एक फोन कॉल की मदद से वो रहस्यमय प्रेषक के बारे में अधिक जानने की कोशिश करता है और अतीत में रोमांचक अनुभव करता है।
Mit Hilfe eines Telefongesprächs versucht er, mehr über den mysteriösen Absender herauszufinden und erlebt dabei aufregende Abenteuer in der Vergangenheit।
पत्र एक गुप्त स्थान में छिपा हुआ था।
Der Brief war in einem geheimen Fach versteckt।
मैक्स को उसे देखकर आश्चर्य हुआ।
Max war überrascht, als er ihn fand।
लिफाफे पर कोई प्राप्तकर्ता नहीं था।
Der Umschlag hatte keinen Empfänger।
मैक्स सोचने लगा कि पत्र किसने लिखा है।
Max fragte sich, wer den Brief geschrieben hatte।
उसने अपने दोस्त पीटर को फोन किया।
Er rief seinen Freund Peter an।
पीटर शहर की पुरानी कहानियां जानता था।
Peter kannte alte Geschichten aus der Stadt।
वो मैक्स की मदद करना चाहता था।
Er wollte Max helfen।
वे एक कैफे में मिले।
Sie trafen sich in einem Café।
पीटर ने उसे एक पुराने रहस्य के बारे में बताया।
Peter erzählte ihm von einem alten Geheimnis।
शहर में खोए हुए पत्रों की कहानियां प्रचलित थीं।
In der Stadt gab es Geschichten über verlorene Briefe।
इन पत्रों ने कभी अपने सही प्राप्तकर्ताओं तक नहीं पहुंचा।
Diese Briefe hatten nie ihre richtigen Empfänger erreicht।
Max und Peter इसके स्रोत का पता लगाना चाहते थे।
Max und Peter wollten den Ursprung herausfinden।
वे पुराने डाकघर गए।
Sie gingen zur alten Poststation।
वहां उन्हें पुराने रिकॉर्ड मिले।
Da fanden sie alte Aufzeichnungen।
एक पृष्ठ ने रहस्यमय प्रेषक का उल्लेख किया।
Eine Seite erwähnte den mysteriösen Absender।
Max und Peter उत्सुक थे।
Max und Peter waren neugierig।
वे सुरागों का पीछा करने लगे।
Sie folgten den Hinweisen।
यात्रा आश्चर्यों से भरी हुई थी।
Die Reise war voller Überraschungen।
अंत में उन्हें गुप्त प्रेषक मिला।
Am Ende fanden sie den geheimen Absender।
यह एक ऐसा साहसिक कार्य था जिसे वे कभी नहीं भूलेंगे।
Es war ein Abenteuer, das sie nie vergessen werden।
अप्रत्याशित खरीदारी यात्रा।
Der unerwartete Einkaufsbummel।
अन्ना एक अप्रत्याशित स्थिति में फंस जाती है जब वो एक शॉपिंग मॉल में बंद हो जाती है।
Anna gerät in eine unerwartete Situation, als sie in einem Einkaufszentrum eingeschlossen wird।
अपनी खरीदारी यात्रा के दौरान वो शॉपिंग मॉल के गुप्त कोनों को खोजती है और पता लगाती है कि दैनिक जीवन में संचार कितना मूल्यवान है।
Während ihrer Einkaufstour entdeckt sie geheime Ecken des Einkaufszentrums und findet heraus, wie wertvoll Kommunikation im Alltag wirklich ist।
Anna एक धूप वाले दोपहर को शॉपिंग मॉल में प्रवेश करती है।
Anna betritt das Einkaufszentrum an einem sonnigen Nachmittag।
वो एक पार्टी के लिए नई पोशाक खरीदने की योजना बनाती है।
Sie plant, ein neues Kleid für eine Party zu kaufen।
शॉपिंग मॉल में हलचल मची हुई है।
Im Einkaufszentrum herrscht reges Treiben।
Anna खरीदारी का आनंद लेती है।
Anna genießt das Einkaufen।
वो विभिन्न पोशाकें आजमाती है।
Sie probiert verschiedene Kleider an।
एक अचानक की आवाज उसे सतर्क करती है।
Ein plötzliches Geräusch alarmiert sie।
दरवाजे अचानक बंद हो जाते हैं।
Die Türen schließen sich plötzlich।
अन्ना हैरान और थोड़ी चिंतित है।
Anna ist überrascht und ein wenig besorgt।
वो एक निकास द्वार की तलाश करती है लेकिन सभी दरवाजे बंद हैं।
Sie sucht einen Ausgang, aber alle Türen sind geschlossen।
लाइट बंद हो जाती है और अंधेरा छा जाता है।
Das Licht geht aus und es wird dunkel।
अन्ना अपने फोन की तलाश करती है।
Anna sucht nach ihrem Telefon।
उसका बैटरी खाली है।
Ihr Akku ist leer।
अंधेरे में वो एक छोटी सी रोशनी की किरण देखती है।
In der Dunkelheit bemerkt sie einen kleinen Lichtstrahl।
ये शॉपिंग मॉल के एक कोने से आ रही है।
Es kommt aus einer Ecke des Einkaufszentrums।
अन्ना रोशनी का पीछा करती है।
Anna folgt dem Licht।
वो एक गुप्त कमरा खोजती है जिसमें उपकरण भरे होते हैं।
Sie entdeckt einen geheimen Raum voller Werkzeuge।
Anna ये सीखती है कि ये उपकरण कितने उपयोगी हो सकते हैं।
Anna lernt, wie nützlich diese Werkzeuge sein können।
इंद्रधनुष के रंग।
Die Farben des Regenbogens।
टॉम एक चित्रकला कक्षा में रंगों और आकारों के महत्व के बारे में अधिक जानता है।
Tom erfährt in einem Malkurs mehr über die Bedeutung von Farben und Formen.
Pesha chunna.
Die Berufswahl.
Maximilian ke samne mushkil vikalp hai ki wo bhavishya mein kya karna chahta hai.
Maximilian steht vor der schwierigen Wahl, was er in Zukunft machen möchte.
Wo bhin bhin peshon se visheshagyon ke sakshatkar aur gehan charcha ke madhyam se peshon ko ek nayi drishtikon se janta hai.
Durch Interviews mit Experten aus unterschiedlichen Berufen und tiefgründigen Diskussionen lernt er die Berufe aus einer völlig neuen Perspektive kennen.
Maximilian pehle ek prasiddh designer se milta hai.
Maximilian besucht zuerst eine bekannte Designerin.
Wo use peshe ki rachnatmak swatantrata samjhati hai.
Sie erklärt ihm die kreative Freiheit ihres Berufs.
Wo vicharon ki vividhta se prerit hota hai.
Maximilian ist von der Vielfalt der Ideen inspiriert.
Wo ek masterchef se bhi milta hai.
Er besucht auch einen Meisterkoch.
Chef apni kala se jo anand paida karta hai, uske bare mein baat karta hai.
Der Chefkoch spricht über den Genuss, den er durch seine Kunst schafft.
Wo samarpan ki gehri bhavna se mantramugdha hota hai.
Maximilian ist fasziniert von der leidenschaftlichen Hingabe.
Wo mehsus karta hai ki har peshe mein junoon ek mahatvapurn tatva hai.
Er realisiert, dass Leidenschaft ein wichtiges Element in jedem Beruf ist.
Antata wo ek anubhavi engineer se milta hai.
Schließlich trifft er einen erfahrenen Ingenieur.
Ingenieur samasya samadhan ki pratibha ko spasht karta hai.
Der Ingenieur erläutert die Brillanz der Problemlösung.
Wo Ingenieur peshe ki tarkik gehrai ki prashansa karta hai.
Maximilian bewundert die logische Tiefe des Ingenieurberufs.
In sabhi baatcheet ke baad wo apni bhavishya ke bare mein adhik spasht ho gaya hai.
Nach all diesen Gesprächen ist er sich klarer über seine Zukunft geworden.
Wo samajhta hai ki har pesha vishesh avsar pradan karta hai.
Er erkennt, dass jeder Beruf einzigartige Möglichkeiten bietet.
Wo ek aisa rasta chunne ki yojana bana raha hai, jo uski pratibhaon ke anukool ho.
Er plant, einen Weg zu wählen, der seinen Talenten entspricht.
Antata wo nayi drishtikon ke liye aabhari hai, jo usne prapt ki hai.
Zum Schluss ist er dankbar für die neue Perspektive, die er gewonnen hat.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.